कोड अर्थात व्हिटिलिगो, त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात त्यांना कोड किंवा पांढरे कोड म्हणतात. कोड हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते. कोणत्याही रंगाच्या किंवा वयाच्या व्यक्तींना कोड होऊ शकते. कोडाच्या पांढऱ्या डागांची सुरुवात त्वचेवरील दर्शनी भागांपासून, म्हणजे हातापायांची बोटे, कोपर, घुडघे, ओठ व तळवे यांपासून होते. या डागांमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही, परंतु प्रखर सूर्यप्रकाशात या डागांमुळे दाह जाणवतो. कोडांसंबंधी निश्चित अंदाज वर्तवता येत नाही. कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात व तसेच राहतात. ज्या भागांवर कोड येतात त्या भागांवर केसही पांढरे होतात. कोडाची निश्चित कारणे अजून माहीत झालेली नाहीत. संशोधकांच्या मते या विकाराला काही प्रमाणात अनुवांशिकता कारणीभूत असू शकते. या विकारात 17व्या गुणसूत्रावरील 17p13 जनुकामधील बिघाडामुळे व परस्पर संबंधित गुंतागुंतींच्या साखळी प्रक्रियेमुळे त्वचेतील कृष्णरंजक अर्थात मेलानिन द्रव्य तयार करणाऱ्या कृष्णरंजी पेशी म्हणजेच मेलानोसाइट नष्ट होतात. कृष्णरंजकाच्या निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसाचा रंग ठरतो. तसेच अवटू ग्रंथींमधील बिघाड आणि प्रतिरक्षा यंत्रणेमधील बिघाड याही बाबी कोड निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचे आढळले आहे. मानसिक ताण हे या विकाराला सुरुवात होण्याचे एक कारण मानले जाते. इतर कोणत्याही विकारापेक्षा कोड झाल्याचा मानसिक ताण व्यक्तीवर अधिक असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचे ढाग दिसल्यास अशा व्यक्ती निराश होतात आणि त्यांना न्यूनगंड येतो. कोडावर अजून निश्चित इलाज सापडलेला नाही. अनेक रुग्ण कोडाचे डाग झाकण्यासाठी त्वचारोपण करून घेतात. कोड झालेल्या जागी सोरॅलिन नावाचे औषध लावून सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास वा कृत्रिमरित्या अतिनील प्रकाश पाडल्यास त्वचेचा रोग काही प्रमाणात वा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकतो. या उपचारामुळे कोड झालेल्या जागी कृष्णरंजी पेशींची पुन्हा निर्मिती होते. काही वेळा अमीबाजन्य म्हणजेच अमीबायासिस विकारामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात, मात्र औषधोपचारांनंतर हे डाग नाहीसे होतात. ही नोंद मोहन मदांना यांनी केलेली आहे.